उत्पत्ति अध्याय 8। देवाने नोहा त्याच्यासोबत तारवात असलेले सर्व वन्य प्राणी आणि सर्व गुरेढोरे यांची आठवण केली। देवाने पृथ्वीवर वारा वाहण्यास लावला आणि पाणी मागे हटण्यास सुरुवात झाली। पाण्याचे खोल झरे आणि आकाशाच्या खिडक्या बंद झाल्या आणि पाऊस पडण्याचा थांबला। पृथ्वीवरून पुराचे पाणी एकसारखे मागे हटत गेले आणि 150 दिवसाच्या अखेरीस पुष्कळ पाणी कमी झाले। 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी तारू अरारत पर्वतावर थांबले। 10व्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे हटत गेले। 10व्या महिन्याच्या 1ल्या दिवशी पर्वतांचे माथे दिसू लागले। 40 दिवसानंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली। त्याने एक कावळा बाहेर सोडला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकडे तिकडे उडत राहिला। नंतर जमिनीच्या वरील भागावरून पाणी मागे हटले आहे की नाही हे पाहण्याकरिता नोहाने एक कबूतर बाहेर सोडले, परंतु कबूतराला पाय टेकण्यास जागा मिळाली नाही आणि ते त्याच्याकडे तारवात परत आले, कारण सर्व पृथ्वी पाण्याने झाकली होती। तेव्हा त्याने हात बाहेर काढून त्यास आपल्याबरोबर तारवात घेतले। तो आणखी 7 दिवस थांबला आणि त्याने पुन्हा कबूतराला तारवाबाहेर सोडले। ते कबूतर संध्याकाळी त्याच्याकडे परत आले आणि पहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच तोडलेले पान होते। यावरून पृथ्वीवरील पाणी कमी झाले असल्याचे नोहाला समजले। नोहा आणखी 7 दिवस थांबला आणि त्याने कबूतरास पुन्हा बाहेर सोडले। ते परत त्याच्याकडे आले नाही। असे झाले की 601व्या वर्षाच्या 1ल्या महिन्याच्या 1ल्या दिवशी पृथ्वीवरील पाणी सुकून गेले। तेव्हा नोहाने तारवाचे आच्छादन काढून बाहेर पाहिले। तो पहा, जमिनीचा वरील भाग कोरडा झालेला होता। 2ऱ्या महिन्याच्या 27व्या दिवसापर्यंत पृथ्वी कोरडी झाली होती। देव नोहाला म्हणाला, तू तुझी पत्नी, तुझी मुले व तुझ्या मुलांच्या स्त्रिया यांना तुझ्याबरोबर घेऊन तारवाच्या बाहेर ये। तुझ्याबरोबर पक्षी, गुरेढोरे आणि पृथ्वीवर रांगणारा प्रत्येक प्राणी यासह प्रत्येक जिवंत देहधारी प्राणी बाहेर आण, यासाठी की त्यांची संपूर्ण पृथ्वीभर सर्वत्र असंख्यपट भरभराट व्हावी आणि पृथ्वीवर ते बहुगुणित व्हावे। तेव्हा नोहा त्याची पत्नी, मुले व मुलांच्या स्त्रिया यासह तारवातून बाहेर आला। त्याच्याबरोबरचा प्रत्येक जिवंत प्राणी, प्रत्येक रांगणारा प्राणी व प्रत्येक पक्षी, पृथ्वीवर हालचाल करणारा प्रत्येक जीव आपापल्या जातीप्रमाणे तारवातून बाहेर आले। नोहाने परमेश्वराकरता एक वेदी बांधली। त्याने शुद्ध पक्षातून काही आणि शुद्ध पशुतून काही घेतले आणि त्यांचे वेदीवर होमार्पण केले। परमेश्वराने तो सुखकारक सुगंध घेतला आणि आपल्या मनात म्हटले, मानवामुळे मी पुन्हा भूमीला शाप देणार नाही। मानवाच्या मनातील योजना बालपणापासूनच वाईट आहेत। मी आता केले आहे त्याप्रमाणे मी पुन्हा कधीही सर्व जीवांचा नाश करणार नाही। जोपर्यंत पृथ्वी राहील तोपर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहीत।